प्रश्न क्रमांक 53, न स्त्री स्वातंत्र्य मरहती असे मनुस्मृती म्हणते हे खरे आहे का? आणि तसे असेल तर ते तसे का म्हटले? त्यामुळे स्त्रियांना सदैव दास्यातच राहावे लागते, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत नाही, अर्थार्जन करता येत नाही, हे योग्य आहे का?
हे वाक्य मनुस्मृतीतीलच आहे, मात्र स्वातंत्र्य शब्दाचा जो अर्थ आपण सध्या घेतो तो तिथं अभिप्रेत नाही, आणि हे लक्षात न घेतल्यानं नाना प्रकारच्या शंका कुशंका उगीचच निर्माण होतात आणि मनूवर आक्षेप घेतले जातात. संपूर्ण श्लोक लक्षात घेतला तर स्वातंत्र्य शब्द कोणत्या अर्थानं वापरला जात होता ते समजेल आणि कदाचित मनूवरचे मिथ्यारोप उणावतील. संपूर्ण श्लोक आहे तो असा, पिता रक्षते कौमारे, भर्ता रक्षते यौवने, पुत्रस्तु स्थविरे भावे, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती. श्लोकाचा अर्थ असा, कुमारी असताना स्त्रीचं संरक्षण पिता करतो, तरुणपणात नवरा तिचं रक्षण करतो, स्त्री वृद्ध झाल्यानंतर मुलगा तिचं रक्षण करतो, स्त्रीला स्वातंत्र्य योग्य नाही म्हणजे तिला संरक्षण नाही अशी स्थिती कधीच असता कामा नये. यावरून आपण वापरतो त्या अर्थी स्वातंत्र्य शब्द इथं आला नाही हे निश्चित होईल. पूर्वीच्या काळी स्वातंत्र्य शब्दाला फारसा चांगला अर्थ नव्हता. संरक्षणविहीन, स्वैर, अमर्याद वागणं अशा अर्थानं स्वातंत्र्य शब्द तेव्हा वापरला जात असे. कालिदासाचे शाकुंतल नाटक ज्याने वाचलं असेल त्यांना हे पटेल. स्त्रीला संरक्षणाची नितांत आवश्यकता आहे आणि तीच स्थिती आपण सुधारलेला म्हणतो त्या या काळातही तशीच आहे. ज्या काळात पंतप्रधान झालेल्या वा राष्ट्रप्रमुखाच्या पदवीवर चढलेल्या 4-5 स्त्री आपल्याला माहीत आहेत, त्याही काळात परिस्थिती पालटलेली नाही. काही वर्षापूर्वी जागतिक महिला मंडळाच्या वतीनं राष्ट्रसंघाकडे आवेदन केलं, जेव्हा कुठे युद्ध आरंभेल तेव्हा स्त्रियांच्या विशेष संरक्षणाची व्यवस्था राष्ट्रसंघानी म्हणजे युनोनी करावी. युद्धजन्य परिस्थितीत संबंधित लोकांवर अनेक प्रकारच्या आपत्ती येतच असतात, या लोकसमाजात स्त्रियाही समाविष्ट असतात, तेव्हा स्त्रियांनी राष्ट्रसंघाकडे आपल्या संरक्षणाची विशेष विनंती कशासाठी करावी? थोडा विचार केला तर कारण स्पष्ट होईल. पुरुषाच्या इच्छेविरुद्ध पुरुषावर लैंगिक अत्याचार मुळीच होऊ शकत नाही, पण स्त्री शरीराचं वैशिष्ट्य असं आहे की तिच्यावर तिच्या अत्यंतिक इच्छेविरुद्धही पाशवी वृत्तीच्या पुरुषाकडून एकामागून एक असे अनेकही अत्याचार होऊ शकतात. ज्या प्रकारच्या संरक्षणाची आवश्यकता पुरुषाला नसते, लैंगिक विकृतीचा विचार इथं करायचा नाही, तशी स्थिती अपवाद म्हणूनच संभवते. त्या प्रकारचे संरक्षण स्त्रीला असणं हे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात तो संरक्षक असा असावा की ज्याच्यावर त्या प्रकारचा अत्याचार संभवत नाही, म्हणजे स्त्री काही स्त्रीचे संरक्षण करू शकणार नाही. आणि स्त्रीला असे संरक्षण आवश्यक असेल तर त्याचे मूल्यही तिने दिलेच पाहिजे. हे मूल्य कोणत्या प्रकाराने द्यावं? त्याचा उल्लेख संस्कृतीनं केला असेल तर त्याला स्त्रियांच्यावर पारतंत्र्य लादलं असं म्हणणं योग्य आहे का? समजा एखाद्या गृहस्थानं आपल्या घरातील सोनं चोरीला गेलं असं आरक्षी ठाण्यावर नोंदवलं, अधिकारी चौकशी करू लागले, त्यांनी विचारलं सोनं कुठं ठेवलं होतं, कुठून चोरीला गेलं, गृहस्थानं सांगितलं अंगणात एका कोनाड्यात ठेवलं होतं, कोणाला कळणार नाही असं लपवून ठेवलं होतं का उघडच, अधिकाऱ्यानं विचारलं, उत्तर मिळालं उघडच ठेवलं होतं. अधिकाऱ्यानं चोरीचा शोध पुढे काय केला असेल कोणास ठोक, पण गृहस्थाच्या आप्तेष्टांना त्याला वेड्याच्या रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मात्र अवश्य सांगितलं असेल. संरक्षण हवं तर काहीतरी बंधनं स्वीकारलीच पाहिजेत, मर्यादांचे पालन करावेच लागेल, अन्यथा संरक्षणच अशक्य होईल. या संदर्भात एक प्रसंग लक्षणीय आहे. एका रसिक साहित्यिकानं आपल्या प्रवास वर्णनात तो उल्लेखलेला आहे. स्त्री स्वातंत्र्याची चळवळ आग्रहानं आणि निष्ठेनं चालवणाऱ्या मंडळांच्या प्रमुखेला या लेखकांनी विचारलं, बलात्काराचा प्रसंग ओढवला तर तो टाळण्यासाठी तुम्ही काय उपाय कराल? त्या प्रौढेनं गंभीरपणानं सांगितलं म्हणे की आम्ही होकार देऊ. ही घटना परदेशातील आहे. बलात्कार या शब्दाचा प्रकट अर्थ टाळण्यासाठी स्वातंत्र्याच्या अनाठायी चळवळीतून निर्माण झालेला हा निर्लज्जपणा केविलवाणा आहे. पारतंत्र्याच्या निवारणाचे परिणाम असे हिडीस होत असतील तर त्या चळवळीला कोणता अर्थ राहतो? योनिशुद्धतेच्या परंपरागत रूढ आणि अशास्त्रीय अपेक्षेतून स्त्रियांच्यावर पारतंत्र्य लादले गेलं आहे असं एका समाजवादी पुढाऱ्यानं म्हटलंय. हे मत अयोग्य आहे, पण त्याचा विचार करण्याचं सध्या आपल्याला कर्तव्य नाही. प्रश्न इच्छेविरुद्ध रतिक्रिया लादली जाण्याची शक्यता असते त्याच्यासाठी काय करावं हा आहे. स्त्रीला स्वातंत्र्य असू नये म्हणण्यात तिला संरक्षण असावे ती असुरक्षित असू नये हा भाव अभिप्रेत आहे. आणि स्त्री ही सापेक्षतः पुरुषापेक्षा दुर्बल आहे. स्त्री आणि पुरुष यांची शरीरे वेगळी आहेत, कारण प्रयोजने निराळी आहेत. त्यामुळे त्या शरीराची जडणघडणही काही प्रमाणात वेगळी आहे. सर्वसामान्य पातळीवर पुरुषाचा मेंदू स्त्रीच्या मेंदूपेक्षा आकारानं मोठा आणि भारानं अधिक असतो. श्वासोश्वासाचं जे स्वरूप आहे त्यात पुरुषांच्या श्वसनक्रियेत पोटाची हालचाल छातीच्या मानानं अधिक होते, तर स्त्रीची श्वसनक्रिया पोटापेक्षा छातीच्या हालचालीनं अधिक होते. अर्थात याचा लाभ गर्भधारणेच्या काळात मिळतो, पण अधिक शक्ती वापरावी लागणारी कामं करताना स्त्री पुरुषाच्या अपेक्षेनं लवकर थकते. शरीरातील स्नायूंची टोके हाडाशी जोडलेली असतात आणि हे स्नायू जिथं जोडलेले असतात तिथं हाडावर त्यांचे ठसे उमटलेले असतात. पुरुषाच्या हाडांवरचे ठसे हे स्त्रीच्या अस्थीवरील ठशांपेक्षा अधिक स्पष्ट असतात. स्त्रीचे त्या मनाने अस्पष्ट असतात, पुसट असतात. या वैशिष्ट्यामुळे तज्ज्ञांना हाड स्त्रीचं आहे की पुरुषाचं आहे हे ओळखता येतं. पण ठसे पुसट असतात याचा अर्थ स्त्रीचे स्नायुबंध पुरुषापेक्षा शिथिल असतात असा होतो. अर्थात त्यामुळे पुरुषांच्या स्नायूंची शक्ती अधिक असते, त्यामुळे तौलनिकदृष्ट्या पुरुष जितका भार उचलू शकतो वाहू शकतो तेवढा भार स्त्रीला पेलत नाही. सर्वसाधारणतः पुरुषाची उंची स्त्रीपेक्षा अधिक असते. पुरुषाची हाडंही अधिक जड असतात. या सर्व रचनाविशेषामुळे सामान्यपणे पुरुषापेक्षा स्त्री ही शरीराच्या दृष्टीनं दुर्बल ठरते. एखाद्या विशिष्ट पुरुषापेक्षा एखादी विशिष्ट स्त्री शारीरिकदृष्ट्या सशक्त दाखवता येईल, पण तो काही शास्त्राच्या दृष्टीने होणारा विचार नव्हे. पुरुषाच्या या स्वाभाविक सशक्तपणाचे आणि स्त्रीच्या दौर्बल्याचे काही अनुषंगिक परिणामही असतात आणि ते स्वीकारण्यावाचून सामान्यतः गती नसते. म्हणून परदेशामध्ये काही चळवळ्या स्त्रियांनी पुरुषाशी ठेवावा लागणारा संबंध हाच सर्व पारतंत्र्याचा जनक असल्यानं स्त्रियांनी स्त्रियांशीच संबंध ठेवून एकत्र राहावे असा प्रचार सुरू केला आहे आणि तसे प्रयोग होऊही लागले आहेत. त्यामुळे अनैसर्गिक आणि विकृत पद्धतीने लैंगिक वासनेची पूर्तता करून घेता येईल, पण संतती कशी उत्पन्न होईल? मनुष्यजात एका पिढीतच संपावी अशी योजना आहे का? दाम्पत्य जीवनातील समाधान या कृत्रिमतेनं मिळेल का? आणि हा नियम सामान्य म्हणून सर्व समाजासाठी उपयोगी पडेल का? गर्भधारणा आणि बालसंगोपन यामुळे स्त्रीला पारतंत्र्य भोगावे लागतं. कोणत्याही परिस्थितीत पुरुष काही त्यात वाटेकरू होऊ शकत नाही. बालसंगोपन हे राष्ट्रावर सोपवावं असा काही विचार काही तथाकथित बुद्धिवाद्यांनी मांडला आहे. तशी व्यवस्था कार्यवाहीत आली तरी गर्भधारणा काही स्त्रीला टाळता येणार नाही आणि त्यासाठी पुरुषांना नसलेल्या काही मर्यादा स्वीकाराव्याच लागतील. स्वाधीनता असल्यामुळे गर्भधारणाच मुळात नको अशी दक्षता स्त्रीने घ्यायची ठरवली तर मानवी समाजाचे सातत्यच नष्ट होईल, ते परवडेल का? हाही विचार करावा लागेल. स्वातंत्र्याच्या खुळ्या कल्पनेतून आलेल्या या सर्व विकृती आहेत, त्यांचा परिणाम अंती घातकच होणार. मानसशास्त्राच्या दृष्ट्याही स्त्रियांची मनोवृत्ती अंकित राहण्यात अधिक समाधान मानणारी आहे असं आढळून येत असल्याचं तज्ज्ञांनी उल्लेखलेलं आहे. एका सुधारक मनोवृत्तीच्या घरात वाढलेल्या आणि पहिल्या वर्गात उत्तीर्ण होऊन MA झालेल्या माझ्या परिचयाच्या एका उपवर मुलीला मी विचारलं की तुझ्यासाठी आता वरसंशोधन होत आहे, तुला तुझ्या मुठीत राहणारा नवरा हवा का तुझ्यावर अधिकार गाजवणारा नवरा हवा? ती मुलगी चटकन म्हणाली, माझ्यावर अधिकार गाजवणारा पुरुषच मला नवरा म्हणून आवडेल. आणि ही मनोवृत्ती काही अपवाद सोडले तर सर्वत्र आढळून येते. स्वतःपेक्षा कमी शिकलेला, प्रकृतीने दुर्बल, उंचीने बुटका असा पुरुष कोणत्याही स्त्रीला पती म्हणून योग्य वाटतो का? श्रीमंताची मुलगी एक वेळ निर्धनाला पत्करील वासनेच्या भरात, फार तर प्रेमाच्या म्हणा, जातीचाही विचार करणार नाही. पण स्वतःपेक्षा बुटका, अशक्त आणि शिक्षणात मागासलेला नवरा काही पत्करणार नाही. आता जर पुरुष हा पत्नीपेक्षा उंच, सशक्त, अधिक शिकलेला असा असेल तर तो थोडाबहुत अधिकार गाजवणारच. पतीने इतरांशी वागताना मात्र ताठ मानेनं, स्वाभिमानानं, प्रभाव पाडीत, अधिकार गाजवीत वागावं आणि घरी पत्नीपुढे तेवढं मवाळ असावं हे कसं शक्य आहे? हे असे रसायन ब्रह्मदेवाला अजून तरी काही साधलेलं नाही. काही वैगुण्य असेल, न्यूनगंड असतील, स्वार्थातिरेकानं आलेली लाचारी असेल तर गोष्ट वेगळी. एवंच समाजधारणेच्या दृष्टीनं कुटुंबसंस्था ही अपरिहार्य आहे. ती उद्ध्वस्त झाली तर शांत, सुखी, समाधानी अशा समाजाची कल्पनाही करायला नको. कुटुंबसंस्थेच्या अभावी समाजाचा भावी आधारस्तंभ असलेली लहान मुलं पोरकी होतील आणि त्यांच्या मनोवृत्तीला विकृत वळण लागेल. रसेलसारख्या मुक्त जीवनाला समर्थन देणाऱ्या आधुनिक बुद्धिमंतानंसुद्धा मुलं कुटुंबातच वाढली पाहिजेत असं आग्रहानं प्रतिपादलंय. म्हणून कुटुंबसंस्था राखायची तर पतीपत्नीच्या नात्याला सार्थकता लाभेल अशा दृष्टीनंच स्त्री पुरुषांना एकत्र राहावे लागेल आणि स्त्रियांची जी वैशिष्ट्ये आहेत ती लक्षात घेऊनच त्यांचा जीवनक्रम आखावा लागेल. अलीकडे बालकासाठी मातेच्या अंगावरील दुधाचे महत्त्व तज्ज्ञांना पुन्हा एकदा नव्यानं शोध लागल्यासारखं पटू लागलं आहे आणि त्याचा आता उदंड प्रचारही होऊ लागला आहे. टपालावरही ही घोषवाक्य उमटवलेली असतात. बालकाला मातेचं दूध हितकर असेल तर मातेला दूध येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी तिचे आहारविहारही दूध येण्याच्या दृष्टीनं अनुकूल असले पाहिजेत. ज्या स्त्रियांना बौद्धिक श्रम जास्त करावे लागतात आणि मानसिक ताणतणावाला तोंड द्यावं लागतं त्यांचं दूध उणावतं वा नाहीसं होतं. दूध उणावण्यामुळं वा नसण्यामुळं नव्या पिढीला हानी सोसावी लागते. हे होऊ नये असं वाटत असेल तर व्यवसाय निवडण्याच्या दृष्टीनं काही बंधनं स्वीकारावी लागतीलच. भारतीय संस्कृतीनं या गोष्टीचा खोलवर विचार करून पतीपत्नीचं नातं कसं असावं, त्या नात्यांनी स्त्री पुरुषांनी कसे वागावे याचं धोरण सांगितलंय. कुटुंब चालवण्याचे काम स्त्रीवर सोपवलंय आणि कुटुंब संरक्षणाचा भार पुरुषाने उचलावा असं ठरवलं. पत्नी म्हणून स्त्रीला पतीपेक्षा द्वितीय स्थान असलं तरी माता आणि गृहिणी म्हणून कुटुंबात तिचा अधिकार मोठा आहे. तू सासू श्वशूर दीर नणंदा यांची साम्राज्ञी हो असा आदेश धर्माने विवाहाच्या वेळीच दिलेला आहे. वागण्यातील सौजन्य आणि विनय हे अधिकार गाजवण्याचे साधन असल्याचं संस्कृतीनं सांगितलंय. स्त्रीनं बाळगायचं सौजन्य हे संरक्षणाकरता तिनं दिलेलं मूल्य आहे. ते तिचे पारतंत्र्य नव्हे आणि संरक्षण सुलभ जावं म्हणून तिने विनयाची मर्यादा ओलांडणं इष्ट नाही. साहित्यिकांनी आणि कादंबरीकारांनी वस्तुत अपवादभूत असलेल्या गोष्टीला प्राधान्य देऊन स्त्रियांच्या पारतंत्र्याचा आणि त्यांच्यावर लादल्या गेलेल्या दास्याचा फार गवगवा केला आहे. मनोविश्लेषणाच्या नावाखाली साध्या सुध्या गोष्टींनाही विकृतपणे रंगवलंय आणि सर्व दृष्टीने स्त्रीवर फार अन्याय होतोय असा प्रचार विपुलपणे चालवलाय. स्त्रीनं संघर्षाला उभं राहून सर्व बंधनांच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून आणि आपला स्वाभिमान टिकवला पाहिजे. चूल आणि मूल यातच गुंतून राहून स्वतःचे व्यक्तिमत्व अविकसित ठेवू नये, सत्व मारू नये. अशा भडक चित्रणातून आधीच संस्कार सुलभ असलेले मनुष्याचं मन निराळा विचार करू लागलं आणि वरवर विचार करणाऱ्या स्त्री पुरुषात पुरुषाला अपराधीपणा जाणवू लागला तर स्त्रीनं विनयाची मर्यादा झुगारून दिली. परिणामी स्त्री सुखी झाली आणि कुटुंब समाधानात नांदू लागलं असं दिसतं का? उथळपणे लिहिणारे साहित्यिक आणि स्त्री स्वातंत्र्याचे प्रचारक कसं प्रतिपादन करतात त्याचं एक उदाहरण आपणाला सांगतो. आगरकरांच्या काळात स्त्रीनं घरातच गुंतून राहून आपले गुण कजवू नयेत, तिनं अर्थार्जन करण्यासाठी बाहेर पडावं आणि आपल्या ठाईच्या गुणांचा लाभ समाजाला द्यावा. निबंध कथा कादंबऱ्या यातून हा विचार समाजाच्या गळी उतरवला जात असे. त्यावेळी अर्थार्जनासाठी बाहेर पडणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भात सनातनी वृत्तीचे पुरुष असा आक्षेप घेत की स्त्री अशी नाना निमित्ताने घराबाहेर पडली तर तिचा अनेक पुरुषांशी संपर्क येईल आणि मग तिचे चारित्र्य शुद्ध राहणार नाही. यावर सुधारक प्रतिवाद करीत की भारतीय स्त्री अशा मोहाला कधीही बळी पडणार नाही. तिला आपले दायित्व चांगले समजते. ती घराबाहेर पडली तरी चारित्र्याने उज्ज्वलच राहील. स्त्रीचे घराबाहेर पडणं हे तिच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टीनं आणि समाजाच्या दृष्टीनं हिताचंच आहे. अलीकडे साहित्यिकांची भूमिका वेगळी आहे. बाहेर पडलेली स्त्री अनेक कारणांनी मोहाला बळी पडून वा अगतिकपणानं आपलं शील शुद्ध राखू शकत नाही असं जाणवण्याइतपत प्रमाणात आढळू लागलं आहे. या परिस्थितीचे समर्थन करताना साहित्यिक म्हणतायत की जेव्हा स्त्री घराबाहेर पडत नव्हती तेव्हा ती अपेक्षेप्रमाणे शुद्ध राहणं शक्य होतं, कारण स्वतःच्या पतीव्यतिरिक्त दुसरा कोणी डोळ्यापुढेच येत नसल्यानं तुलना होणं, सरसनिरस ठरणं, आकर्षण वाटणं या गोष्टी संभवतच नव्हत्या. मिळवत्या स्त्रीला अनेक ठिकाणी वावरावे लागते, त्यामुळे नाना पुरुष दृष्टीसमोर येतात, मग तुलना होते आणि आकर्षण वाटते, हे स्वाभाविक आहे. मिळवत्या स्त्रीला आपले स्थान पद प्रतिष्ठा टिकवण्यासाठी सहयोग मिळवणं सहकार्य वाढवणं हे करावं लागतं आणि त्यातून मग स्नेहाचे कोमल संबंध निर्माण होतात. हे सर्व आता स्वाभाविक आहे. शीलशुद्धीच्या परंपरागत कल्पना आता सोडाव्याच लागतील. साहित्यिकांनी इथं नेमकी कोलांटी उडी घेतलेली आहे. त्यामुळं सनातनी जे म्हणत होते तेच खरं ठरलं. त्यांना जी शंका होती ती योग्यच होती असं म्हणावं लागेल. कुटुंबातील पतीपत्नी संबंधावर आक्षेप घेताना पुरुष हा स्त्रीकडे एक उपभोगाचे साधन म्हणून पाहतो, तो तिला केवळ दासी किंवा भोगदासी समजत असतो असं प्रतिपादलं जातं आणि त्यासाठी अतिशयोक्तीचा अवलंब करून काही खरी खोटी उदाहरणंही आकर्षक भाषेत प्रस्तुत केली जातात. स्त्रीनं केवळ रांधा वाढा उष्टी काढा यातच गुंतून राहावं काय असंही विचारलं जातं. या संदर्भात दोन गोष्टी आपल्यापुढे विचारार्थ ठेवतो. स्त्री शरीराचा आणि स्त्री सौंदर्याचा उपयोग प्रसिद्धी तंत्रासाठी करणं म्हणजे जाहिरातीसाठी हे विज्ञान युगाचं एक अपरिहार्य अंग झालं आहे हे आपणास ठाऊक आहे ना. पुस्तकांची वेष्टनं, मासिकांची मुखपृष्ठ आणि सर्व प्रकारची प्रसिद्धके म्हणजे जाहिराती स्त्रियांच्या चित्राचा उपयोग करतात. त्यात स्त्रियांच्या शरीराचे आणि सौष्ठवाचे हिडीस आणि ओंगळ प्रदर्शन असतं. चित्रपटातही स्त्री शरीर अधिकाधिक उघडं करून मिरवलं जातं. हे स्त्रियांच्या स्वाभिमानी व्यक्तिमत्वाचा विकास करू इच्छणाऱ्या स्त्रीमुक्ती आंदोलकांना कसं बोचत नाही आणि त्याविरुद्ध उग्र संघर्ष का पेटवला जात नाही. विमानात जी परिचारिका नियुक्त केली जाते ती रांधत नसेल पण तिचं मुख्य काम वाढायचं आणि उष्टी काढण्याचंच असतं ना. स्वतःच्या घरात आपल्याच माणसांना शिजवून वाढणं आक्षेपार्ह समजायचं आणि साऱ्या गावाची उष्टी काढण्याच्या उद्योगाला प्रतिष्ठित मानावं हे योग्य आहे का? एखादा परदेशी विमान प्रवासी या परिचारिकेला बुद्धिपुरस्सर राबवीत असतो, क्वचित अश्लील चाळेही करतो. वेतनाच्या लोभानं कर्तव्याचा एक भाग म्हणून त्या बापडीला ते सर्व निमूटपणे सोसावंही लागतं. आपल्या स्वतःच्या घरात मुला माणसांसाठी कष्ट उपशीत असताना अनेक गृहिणींच्या मुद्रेवर समाधानाचं आणि स्वाभिमानाचं जे तेज झळकत असतं ते निश्चित अधिक आदरणीय असतं. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीनं स्त्रियांनी अर्थार्जन करावं असंही स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते प्रचारित असतात. आपल्या देशाच्या सद्यस्थितीच्या दृष्टीनं याही प्रश्नाचा विचार केला पाहिजे. आपल्याकडं बेकारी भयावह प्रमाणात आहे. अशा स्थितीत एका घरातील दोघांनी पतीपत्नींनी मिळवत राहावं आणि त्यामुळे एक घर मिळकतीची सोय नसल्यानं दारिद्र्यात खितपावं हे सामाजिक न्यायाचा विचार करताना योग्य आहे का? हे एका दृष्टीने अप्रत्यक्ष शोषणच आहे. माझ्या एका समाजवादी मित्राशी या विषयावर माझा वाद झाला. पती पत्नी दोघेही कट्टर समाजवादी विचाराचे. पती महाविद्यालयात प्राध्यापक आणि पत्नी एका माध्यमिक शाळेत अध्यापिका. दोघांचे मिळून प्रतिमासी 2200-2300 रुपये घरात येणार. ही गोष्ट 12-15 वर्षापूर्वीची आहे. मी माझ्या मित्राला म्हणालो, अरे तुम्ही दोघं नोकरी करता, तुम्हाला एकच मुलं आहे, तुम्हाला 2500 2000 अधिक रुपये मिळतात आणि त्यामुळे तुमच्याच इतका शिकलेला एक सुशिक्षित बेकार राहतो, तुमच्यामुळे बेकार राहतो, याचा विचार तू कसा करीत नाहीस? तो म्हणाला, स्त्री पुरुषांची समता आम्ही मानतो आणि समता प्रस्थापित करणे हा आमचा सिद्धांतच आहे. मी म्हणालो, ठीक आहे, पण दोघांपैकी कोणाचे तरी एकाचे वेतन घरी न वापरता संस्थेला दे, तुझ्या पक्षाच्या कार्याला दे. यावर त्यानं काही उत्तर दिलं नाही. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्यावर घरच्या आणि बाहेरच्या कामाचा ताण येतो आणि त्यामुळे बहुतेक स्त्रियांच्या प्रकृतीवर परिणाम झालेला दिसतो. सामाजिकदृष्ट्या याही गोष्टीचा विचार झाला पाहिजे. पूर्वी एका मासिकात स्त्रियांनी धूम्रपान करावं का करू नये असा एक प्रश्न चर्चेस घेतला होता. त्यात एका महिलेनं पुरुषांनी धूम्रपान केलेलं चालतं तर स्त्रियांच्या संदर्भात हा प्रश्नच का निर्माण व्हावा असा प्रतिप्रश्न केला होता. हा प्रश्न विचारणं म्हणजेच समानता नाकारणं आहे असे या प्रतिप्रश्नातून सुचवायचं आहे. गर्भधारणेच्या काळात मूल प्रत्यक्ष मातेच्या रक्तावर पोसलं जात असतं. धूम्रपानातून रक्तात भिनणारे तंबाखूचं विष त्या अत्यंत कोवळ्या अवस्थेतील बालकाला कितीतरी प्रमाणात अधिक घातक होऊ शकतं हे प्रतिप्रश्न विचारणाऱ्या त्या भगिनीनं लक्षात घेतलं नसावं. मुलाला अंगावर पाजायचं म्हटलं तरी धूम्रपान बालकाला बाधक होऊ शकतं. स्त्री शरीर तुलनेनं पुरुषापेक्षा कोमल असल्यानं तंबाखूच्या विषाचे दुष्परिणामही पुरुषापेक्षा स्त्रियांना अधिक प्रमाणात भोगावे लागतील. समतेच्या घोषात या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नये. कोणावर हेतूचा आरोप करू नये हे खरं, पण स्त्री स्वातंत्र्याचा आग्रहाने पुरस्कार करणाऱ्या काही पुरुषांच्या जीवनाकडे पाहिलं की ते स्वतःच्या उद्दाम वासनांच्या तृप्तीसाठी हा प्रचार करीत आहेत की काय असा संशय येतो. स्त्री जर घरातच राहिली तर अशा उद्दंड पुरुषांच्या अनाचाराला वावच राहणार नाही. म्हणून तर स्त्रीनं बंधनातून मुक्त व्हावं असं प्रतिपादन तो नाना प्रकारच्या कौशल्यानं करीत असतो. योग्य त्या मर्यादेत राहूनही स्त्री सुखी आणि समाधानी राहू शकते अशी उदाहरणं अजून तरी आपल्या समाजात बहुसंख्य आहेत. सुगृहिणीच्या व्यक्तिमत्वाचं एक अमूर्त बंधन सज्जन पुरुषालाही जाणवत असतं आणि मग त्याचं वर्तनही संयमी आणि सौहार्दपूर्ण राहतं. बंधनं स्वीकारणं अपरिहार्य आहे असं एकदा ठरल्यानंतर ती जाचक होणारी नाहीत आणि जाचक वाटणारी नाहीत असं वातावरण निर्माण करणं शक्य आहे. त्यासाठी विवेक, सौजन्य आणि कौशल्य यांची आवश्यकता असते. त्यात स्त्रीने पुढाकार घेणं हे नैसर्गिक असल्यानं अधिक सुलभ आहे आणि ते तिला भूषणावहही आहे.